चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युटोपियन शुगर आणि फॅबटेक शुगर बनवणार सॅनिटायझर। गेल्या महिन्याभरापासून कोरोना रोगाची साथ जगात धुमाकूळ घालत असताना तिनं आपल्या देशातही प्रवेश केला। नागरिकांना प्रतिबंधक उपाय म्हणून आवश्यक असलेल्या सॅनिटायझरचा मंगळपेढ्यासह बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे। त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळपेढा तालुक्यातील 2 साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याचा परवाना दिला आहे। अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर आणि नंदूर येथील फॅबटेक शुगर या खासगी साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याचा परवाना दिला। या 2 कारखान्यांना उत्पन्नाचा पर्यायी मार्ग निर्माण झाला। अडचणीच्या काळात या कारखान्याचं योगदान जनतेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे।